مراشي هي التي
لا نفهم ما هي تسبب الفرق من جوا بعدين يوم من قبل يوم تاني شرط هذا كل شرط من جوا تاني شرط من جوا لسه ربنا يبغى يبغى نتياه
مراشي هي تتشتاتما تتت سرو پریگرہا شاریرم کیولن کرم کرون آتموتی کلبشم یدرچھا لابھ سنتوشتو دنواتیتو ومچھرہا سمس سدھاو سدھوچو کرتواپی من بدھتے کنسی ادھکا دھکا آوڑی گھیت مہا سکھاچی گولی सांदेन्य आशा कुरोंडी अहम महावेसी म्हणानी अवसरे जे जे पावे कि तेनेची तो सुखावे जया आपुले आणि परावे दोन्ही नाही तो दिठी जे पाहे ते आपणची होवनी जाये आईके ते आहे तोची जाखला चरणी हम चाले मुखे जे जे बोले ऐसे चेष्टा जात तेथिले आपण चीजो हे असो विश्व पाही जयासी आपण ते वाचवणी नाही आता कवण ते कर्म काही बाधी पवते हा मच्छरी जेथ उपजे तेथिले निरेची जया दिजे ते निर्मच्छरी काही म्हणजे बोलवरी म्हणून सर्वांतरी मुक्तो तो सकर्मीची कर्मरहितो सगुण परिगुणातीती एथ भ्रांती नाही
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकाय माने संसार हाला हल मोह शांतये पुंडली कवरवे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर आयुष्य हेची रत्न पेटी माझी भजन रत्ने गोमटी ईश्वरी अर्पुन या लुटी आनंदाची करावी ही ओवी आपली चाललेली आहे. समर्थांनी आयुष्याला रत्नपेटी असं म्हटलेलं आहे. आयुष्य ही पेटी आहे. जशी सगळ्या बाजूनी बंदिस्त असलेली गोष्ट असावी तसा जन्म आणि मृत्यू याच्या दरम्यान असलेली गोष्ट म्हणजे आपलं आयुष्य आहे. अर्थात मर्यादित आहे. कॉम्पॅक्ट असा आहे आणि या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. या आयुष्यरूपी पेटीमध्ये रत्न आहेत असं समर्थ म्हणतात. चांगल्याही गोष्टी आहेत आणि वाईटही गोष्टी आहेत. पण काही रत्न दिलेली आहेत. समर्थांनी त्याला भजन रत्न असं म्हटलेलं आहे. भजन याचा अर्थ परमात्म्याशी एकरूपता. परमात्म्याशी एकरूपता साधण्याच्या अनेक युक्त्या रत्नरूपी युक्त्या या आयुष्यात आपल्याला मिळालेले आहेत। तसं विषय सेवनाच्या देखील युक्त्या आहेत, कर्माच्या देखील नाना तऱ्हा आहेत, प्रामाणिक अप्रामाणिक गुंडगिरीची, अतिशय सात्विक, अशा अनेक प्रकारची कर्म होऊ शकतात। तसे ही भजन रत्न जी आहेत, ही भजन रत्न आयुष्यामध्ये मिळालेली आपल्याला फार मोठी देणगी आहे असं समर्थ म्हणतात। आपल्यापाशी जे मिळालेलं आहे त्याच्यातलं जे आपलं जीवन जीवनाचं उन्नयन करणाऱ्या गोष्टी असतील त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि बाकीच्या गोष्टी आपण वापरू नयेत। आपण खोटं बोलूही शकतो पण बोलू नये, आपण वेडवाकडं वागूही शकतो पण वागू नये। जी रत्न म्हणून मिळालेली आहेत त्याचा उपयोग करावा। मागच्या वेळेला मी म्हटलं की या रत्नामध्ये, भजन रत्नामध्ये म्हणजे एकरूपता साधण्याच्या कलेमध्ये, भजन याचा अर्थ एकरूपता, भजन म्हणजे टाळ घेऊन जे केलं जातं ते भजन नव्हे, ते भजन आहेच, पण संस्कृतमध्ये भज याचा अर्थ एकरूप, ही एकरूपता निरनिराळ्या पद्धतीने होऊ शकते। आपण मागच्या वेळेला पाहिलं की चिंतनाच्या योगाने एकरूपता साधता येते। आपलं चित्त हे अतिशय शांत असावं, पहिलं म्हणजे कर्म निर्मळ असावीत, ज्याची रुखरुख लागेल अशी जर कर्म असतील, झोपताना ज्या कर्मांचा आपल्याला त्रास झाला अशी जर कर्म असतील तर रुखरुख लागते, अशी जर कोणती कर्म आयुष्यात केलेली नसतील, आपल्या हातून घडत नसतील, तर मग चिंतन ही फार मोठी उपासना आहे, फार मोठी साधना आहे। चिंतन आपल्याला करता येत नाही, आपल्याला वाटतं घोकंपट्टी म्हणजे चिंतन, मनात एक विचार सतत बाळगणं म्हणजे चिंतन, विचार करीत राहणं म्हणजे चिंतन। चिंतन करणारं चित्त जेव्हा जड असतं, विषयांकडे प्रवृत्त असतं, तेव्हा ते चिंतन करू शकत नाही। हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ, असं चित्त चिंतन करू शकत नाही। जड विषयांकडे किंवा संसाराकडे किंवा जगताकडे सतत ओढत नेणारं चित्त हे परमात्म्याचं चिंतन कसं करू शकेल? म्हणून प्रथम आपण निष्काम होणं गरजेचं आहे, कामनारहित होणं गरजेचं आहे, संकल्पाने थोड्या वेळापुरतं। मला कोणत्याही कामाची आत्ता आवश्यकता नाही, मी प्रत्येक इंद्रियाच्या कामनेपासून तूर्त मुक्त आहे। डोळ्यांनी काहीही पाहायची इच्छा नाहीये, आपण कधीतरी आपल्यापाशी ठरवायला नको का? मी नित्य तृप्त आहे, तृप्त काम आहे, परिपूर्ण आहे, मला कोणतीही कामना नाही, डोळ्याची नाही, कानाची म्हणजे ऐकण्याची नाही, खाण्याची नाही, कोणत्याच इंद्रियाची कोणतीच कामना या क्षणाला नाही। मी कामने खेरीज शांत आहे, अशा प्रकारचा भाव धरला की चित्त निर्मळ व्हायला सुरुवात होते। चित्ताला पुरेसं निर्मळ होऊ द्यावं, मग ते चित्त आत वळतं, आतलं सुख, आतलं समाधान, आतली शांती याला ते प्राप्त होऊ लागतं, त्याला ते योग्य रीतीने आत आत वळवून शांत करत राहावं। असं जेव्हा होतं तेव्हा चित्त वृत्ती खेरीज राहतं, चित्त आत वळतं आणि चित्तातल्या वृत्ती कमी होत राहतात। आणि मग अशा वेळेला, अशा प्रशांत चित्त स्थितीमध्ये आपण तेच आहोत, सच्चिदानंद स्वरूप आहोत, आपण अविनाशी, निर्गुण, निराकार, अव्यक्त, अचिंत्य, आनंद स्वरूप, शांत स्वरूप, परमात्माच आहोत, अशा प्रकारचा एखादा विचार, वृत्ती निर्माण करावी आणि त्याच्या शब्दाच्या अर्थाशी तदाकारता जितकी थोडा वेळ साधता येईल तितकी साधावी, परत एखादी तशी वृत्ती निर्माण करावी आणि परत एक रूपता साधावी, असा चिंतनाचा प्रयोग करत जावा। ती घोकंपट्टी नाहीये। अशा प्रकारचं चिंतन चिंतने चिंतने तद्रूपता या न्यायानी परमात्म्याशी, म्हणजे आतल्या समाधानाशी, परमात्मा म्हणजे बाहेर कोणी बसलेला नाहीये, आतल्या शुद्ध जाणीवेशी, अस्तित्वाशी, अविनाशित्वाच्या भावाशी समरसता घडवतं। चित्त हे जड आहे कितीही म्हटलं तरी, आणि आतली जाणीव शुद्ध अस्तित्व त्याच्यातून ते निर्माण झालेलं आहे। ते चित्त जेव्हा आतल्या जाणीवेला व्यापायला जातं तेव्हा ते फाटून जातं, नाहीसं होतं। आणि केवळ आतली शुद्ध जाणीव शिल्लक राहते, एकरूपता साधली जाते, भजन होतं। हे भजनरत्न आहे, चिंतनाने प्राप्त होणारं हे भजनरत्न आहे। आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजनरत्न गोमटी, त्याच्यातलं हे एक भजनरत्न। आपण परमात्म्याशी, परमात्मा स्वरूपाशी चिंतनाने एकरूप होणं, चिंतने चिंतने तद्रूपता अशी गोष्ट साध्य करणं। ध्यान ही देखील एक अतिशय उत्तम साधना आहे चिंतनाच्या अलीकडची। चिंतन सर्वात बलिष्ठ, सर्वात उत्तम, पण चिंतन करण्यासाठी म्हणून योग्य असं विषय विवर्जित असं चित्तच आपल्यापाशी नाही, आपल्यापाशी जड चित्त आहे। असं असल्यामुळे ध्यान ही सांप्रत उत्तम साधन आहे। ध्यानाने देखील अशीच एकरूपता साधते। समर्थ असं म्हणतात, ध्यान धरिते ते कोण, ध्यानी आठविते ते कोण, दोन्हीमध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे। ध्यान कोण धरतो आपल्या आत, आपण ध्यानाला प्रवृत्त होतो तेव्हा कोण ध्यान करतो, मन, इंद्रिय, बुद्धी? इंद्रिय, मन आणि बुद्धी याच्याही बुडाशी, याच्याही अधिष्ठानभूत असणारा असा जो मी आहे, शुद्ध स्वरूप मी, तो ध्याता आहे। ध्यानामध्ये वृत्ती किंवा विचाराकडे अलिप्त होऊन पाहायला सांगितलं जातं। हे अलिप्त कोण होतो? मनाचेच दोन विभाग होतात, एक म्हणजे उठणारी वृत्ती आणि या वृत्तीकडे साक्षीत्वानी पाहणारी दुसरी साक्षी वृत्ती। या साक्षी वृत्तीला धरून ठेवणारा कोण आहे? मी आहे, ध्याता आहे। ध्यात्याने आपल्यावर साक्षी वृत्ती ओढून घेतलेली आहे आणि तो समोरच्या वृत्तीकडे किंवा विचाराकडे वेगळेपणाने पाहतो आहे, त्याच्याशी संबंध राखत नाही। एखादी वृत्ती उठते, वृत्तीला पूर्वक्षण असतो आणि कोणती वृत्ती उठेल सांगता येत नाही। संस्कारजन्य वृत्ती उठतात। तुम्ही 10 वर्षापूर्वी एक पुस्तक वाचलेलं आहे, त्याच्यात एखादी घटना आहे, ती अचानक तुम्हाला आठवेल, सांगता येत नाही। काय बाहेर येईल सांगता येत नाही, कालची गोष्ट आठवेल, 10 दिवसापूर्वीची गोष्ट आठवेल, पेपरमध्ये वाचलेलं काहीतरी आठवेल, काय कामं करायची आहेत ते आठवेल, विषयाचं स्मरण होईल, विकाराचं स्मरण होईल, जे प्रवचनात ऐकलेलं आहे ते आठवेल। ध्यान म्हणजे चिंतन नाही, ध्यान म्हणजे मनन नाही, ध्यान म्हणजे नामस्मरण नाही, ध्यान म्हणजे प्रार्थना नाही, स्तोत्र पठण नाही, ध्यान म्हणजे विषयाचं चिंतन तर नाहीच नाही, विकाराचं चिंतन नाही, ध्यान म्हणजे तुमच्या ठिकाणी असणारे कूटप्रश्न सोडवण्याची युक्ती नाही। कितीतरी लोकांना अडचणीच्या गोष्टी ध्यानात सुटतात असं ते म्हणतात। ध्यान करायला बसलं की ज्या गोष्टी अडत होत्या त्याचा चांगला मार्ग निघतो, ते ध्यान नव्हे। कसं होत असेल पण आत्मदर्शनाकरता जो ध्यानाला बसतो त्यांनी ते करू नये। ध्यान म्हणजे वृत्ती किंवा मन याच्यातल्या कुठल्याच गोष्टीला थारा न देणं म्हणजे ध्यान आहे। हे थारा न देणं म्हणजे त्या वृत्तीकडे किंवा विचाराकडे आपला संबंध नाही या पद्धतीने येणारा प्रत्येक विचार सोडून देणं, वृत्ती सोडून देणं, ती वृत्ती लांबवायची नाही। स्वामीजी म्हणत असत की आज मोलकरीण येणार नाहीये, असं काल मोलकरीणींनी निरोप दिला। आज रविवार, आज 10-20 पाहुणे बोलवलेले आहेत जेवायला आणि नेमकी मोलकरीण नाही। ध्यानामध्ये विचार उठला भगिनीचा, मग ती मोजायला सुरुवात करते की गणपतीथी तिने तसंच केलेलं होतं, श्रावणी शुक्रवार केला होता तेव्हाही तिने तसंच केलं होतं, मे महिन्यात पाहुणे आले होते तेव्हाही तिने तसंच केलं होतं। मी मुंबईला गेले होते असं स्वामीजी सांगायचे, ती भगिनी चिंतन करते, तेव्हा माझ्या वहिनी म्हणत होत्या की ते कोकणातले बाले लोक येतात पटपट काम करून जातात, या बायकांना ठेवायलाच नको, पण इथं तशी मंडळी मिळत नाहीत। पण आता त्या असं म्हणत होत्या की तिथेही कुठल्या तरी पक्षांनी त्यांची संघटना केली आहे। सगळ्यांनी म्हणाव संघटना करा आणि देश खड्ड्यात घाला। आज मोलकरीण येणार नाही इथपासून तुम्ही कुठेही जाऊ शकता, अगदी देश खड्ड्यात जाईपर्यंत तुम्ही विचार करू शकता। त्यामुळे आज मोलकरीण येणार नाहीये याचा आत्ता संबंध नाहीये, आत्ता मी ध्यानाला बसलेली आहे या विचाराचा आत्ता संबंध नाही, उठले की बघीन काय करायचं ते, आत्ता नाही असं म्हणून तो विचार झटकून टाकता आला पाहिजे। हा विचार झटकण्यासाठी आपण साक्षी आहोत, या साक्षी वृत्तीचा उपयोग होतो, साक्षी वृत्ती समोरचा विचार झटकून टाकते। म्हणजे दोन्ही मनाचेच खेळ आहेत की काय? समोरची वृत्ती झटकून टाकण्यासाठी साक्षी वृत्ती कामाला येते, कारण साक्षीत्व ही वृत्तीच आहे। पण साक्षी वृत्ती धरून ठेवणारा जो मी आहे तो ध्याता आहे, साक्षी वृत्ती ध्याता नाहीये, म्हणूनच ती नंतर गळून पडते। जर वृत्ती शून्यता झाली, 5 सेकंद वृत्तीरहित स्थिती, 10 सेकंद, 20 सेकंद, 40 सेकंद, मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिट अशी जर वृत्तीरहित स्थिती झाली तर ध्यात्याच्या असं लक्षात येतं आता साक्षी वृत्तीचा उपयोग नाही, तो साक्षी वृत्तीही सोडून देतो। म्हणून साक्षी हा ध्याता नव्हे तर साक्षी वृत्ती धरून ठेवणारा मी हा ध्याता आहे। ध्यान धरिते ते कोण? मी ध्यान करतो, माझी जाणीव ध्यानाला बसलेली आहे। ध्यानी आठविते ते कोण? तो परमात्मा आहे, सच्चिदानंद। ध्यानाला बसलेला आणि ज्याचं ध्यान करायचं आहे तो, हे दोन्हीही एकरूप आहेत असं ध्यानाच्या वेळेला लक्षात येतं। दोन्ही मध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ध्याता आपणची परी, ध्यानरूप वृत्ती माझारी, ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढी गा। ध्याता म्हणजे मी, ध्यान रूप म्हणजे मी ध्यान करणार आहे या वृत्तीचा अवलंब करून ध्यान रूप वृत्ती माजारी ध्येयत्वे घे, जे ध्येय म्हणजे परमात्मा तो प्राप्त करण्याची इच्छा धरतो त्याला ध्यान असं म्हणतात. तेथ ध्येय ध्यान ध्याता या तिहींशी एकरूपता होय तव पंडसुता किजे जे गा. जे ध्येय आहे ते ध्येय, ध्याता म्हणजे मी ध्यानाला बसलेला आणि ध्यानाची प्रक्रिया, या सगळ्या गोष्टी एकच होईपर्यंत, ध्याता ध्येयरूप होईपर्यंत जे केलं जातं त्याला ध्यानरूढी असं म्हणतात. अशा रीतीने ध्यानामध्ये देखील भजन म्हणजे एकरूपताच निर्माण होते. समर्थ असं म्हणतात की अशी एकरूपता निर्माण झाल्यानंतर ध्यानातून उठल्यावर, ध्यान विसर्जित केल्यावर आपण एकरूपता प्राप्त केली, आपण आता परमात्मा झालो, या बोधाचं देहांतमध्ये देखील रूपांतरण होण्याची शक्यता आहे. ज्या वेळेला परमात्मा मी असा भाव होता तेव्हा देहाचं विस्मरण होतं, पण नंतर जेव्हा जागृत अवस्थेत आला तेव्हा देहासकट तो आहे, तेव्हा आपण मोठे साधक आहोत, आपण परमात्म्याशी एकरूप झालो असं देहासकट भाव निर्माण होतो. म्हणून ते असं म्हणतात की आयुष्य हेची रत्नपेटी माझी भजन रत्ने गोमती ईश्वरी अर्पोनिया. आता जे काही झालं ध्यानामध्ये ते ईश्वराच्या चरणी अर्पण करावं, ते सगळं त्याच्या कृपेमुळे झालं असं म्हणावं आणि निर्माण होऊ शकणाऱ्या अहंतेपासून मुक्त व्हावं. अर्पणामध्ये ते फार मोठं सामर्थ्य आहे. ईश्वरी अर्पोनिया लुटी आनंदाची करावी. ध्यानातला जसा एक आनंद आहे तसं ध्यान झाल्यानंतर शांती समाधान टिकून राहणं हा आनंद नम्रतेखेरीज मिळणार नाही, अर्पणाखेरीज मिळणार नाही, अहंता त्यागाखेरीज मिळणार नाही. आपण एक 2-3 मिनिटं शांत डोळे मिटून बसू. काय ऐकलं याचं थोडं स्मरण करा. हरी 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 स्वामी जी स्वामी जी राम हरी। सहजावस्था चिंतन हे खरं म्हणजे मागच्या प्रवचनात आपण पाहिलं ध्यान हे आता आपण पाहिलं कसं भजन रत्न आहे एकरूपता साधण्याचं साधन आहे तसं अजून एकरूपता साधण्याचं जालिम साधन किंवा उपाय म्हणजे नामस्मरण आहे नामस्मरणाच्या मागे जी संकल्पना आहे ती संकल्पना आपण जे चिंतन करू अथवा जो भाव धरू तो या विश्वामध्ये आपल्या मनात निर्माण झालेला शरीराच्या बाहेर पडतो आणि बाहेर पडून काय कोणी कोणी तर वैज्ञानिक असं म्हणतात की तुम्ही निर्माण केलेला विचार सगळ्या विश्वात फिरून परत तुमच्यापाशी येतो आणि तुम्हीच त्याचे ग्राहक असता दुसरे कोणी ग्राहक असतात असं तुम्हाला वाटतं तर ती तात्पुरती गोष्ट असते खरे ग्राहक त्याचे तुम्हीच असता तुमच्या विचाराचे मी अशी एक गोष्ट वाचली की एक लहान मुलगा मध्ये असणारा पहाडी भाग ओलांडून एक 2-3 किलोमीटर असणारा पलीकडच्या गावात शाळेसाठी म्हणून जात असे कधी कधी त्याला भीती वाटायची एकदा असाच तो घाबरला इतका घाबरला की त्याच्या तोंडून तशा प्रकारे किंकाळी बाहेर पडली एकांतामुळे असेल वाऱ्यामुळे असेल निसर्गाच्या स्वरूपामुळे असेल पण त्याला त्यांनी किंकाळी फोडल्यावर त्याला तशीच किंकाळी ऐकू आली तेव्हा ते ऐकून तर तो अजूनच घाबरला खरंच इथं काहीतरी आहे असं म्हणून तो म्हणाला की मी तुला मारेन तर शब्दाला मी तुला मारेन त्यांनी अजून 2-4 धमकावण्या देणारे शब्द वापरले पण ते तसेच्या तसे त्याला ऐकू आले तेव्हा तो धावत पळत घरी आला दम लागलेला होता आईला सांगायला लागला की मी शाळेत जाणार नाही कोणीतरी तिथं आहे आणि मी त्याला म्हटलं मी तुला मारेन तर त्यांनी सांगितलं मी तुला मारेन आई म्हणाली की अरे तू तुझा मित्र आहे तर तुला कसा मारेल तू उद्या जा आणि प्रेमाने म्हण की तू माझा मित्र आहेस बघ तर तेव्हा तो तिथे जाऊन ओरडला म्हणाला तू माझा मित्र आहेस तर त्याला त्याचाच आवाज ऐकू आला प्रतिध्वनी की तू माझा मित्र आहेस त्याला मोठं निश्चिंत वाटलं हायसं वाटलं हे जसं आवाजाचं होतं तसं विचाराचं देखील होतं तुमच्या दुष्टतेचे विचार तुमचा घात करतात तुमच्या वैराचे विचार तुमचा घात करतात तुमच्या मत्सराचे विचार तुमचा घात करतात ते फिरून तुमच्यापाशी येतात कोणाबद्दलही असोत परदेशात राहणाऱ्या तुमच्या भावासंबंधी असोत मित्रासंबंधी असोत वाईट विचार दुष्टतेचे विचार ते त्याच्यापर्यंत पोचतील तुमचे विचार आहेत तर तुमची श्रद्धा आहे तर पण तुमच्यापाशी नक्की परत पोचतील आणि तुमचा ते घात करतात मैत्रीचे विचार देखील तुमच्यापर्यंत पोचतात दुष्टतेचे विचारही परत तुमच्यापर्यंत पोचतात तुम्ही त्याचे जनक असता दुसरे कोण कशाला ते घेतील परत ते तुमच्यापर्यंत येतात चिंतनामध्येही हेच तत्व आहे तुम्ही जो विचार करता तो परत तुमच्यापर्यंत पोचतो असं नामस्मरणामध्ये तुम्ही श्रीराम जयराम जय जय राम नाम घेतलं, पतंजली च्या योगसूत्राचं विवरण करताना कोलटकरांनी त्याची फार मोठी मीमांसा केली आहे नामस्मरणाची, की नाम हा कसा तर्क आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. राम असा जर शब्द असेल तर ते असं म्हणतात की साधं र हे अक्षर त्याला एक काना दिला आणि त्याच्यापुढे म हा शब्द लिहिला तर राम शब्द कुठलेही शब्द तयार होतात तसाच शब्द होतो. तुम्हाला भावना करायला लागते की राम हा परमात्मा आहे, राम हा दशरथाचा मुलगा, दशरथाच्या पोटी परमात्मा जन्माला आला, राम हा परमात्मा आहे असा तुम्हाला तर्क करावा लागतो असं ते म्हणतात. भारतीय माणसाला असा तर्क करायची खरंच गरजही नाही. त्यांनी खूप मोठी शास्त्रीय मीमांसा केली. एक प्रकारे ते खरं देखील आहे, कारण जेव्हा तुमच्या नात्यात कोणाचं नाव राम असतं तेव्हा तो भाव नाही ना निर्माण होत. तुमच्या मित्रामध्ये कोणाचं राम नाम असतं नाव असतं तेव्हा तो भाव नाही निर्माण होत. परमात्मा हा भाव, राम म्हणजे परमात्मा, खरं म्हणजे अनामी अशा दशरथाच्या मुलाला ठेवलेलं राम हे नाम, पण तो परमात्मा आहे असं ते म्हणतात. आणि असा तर्क करून तद जपस्तदर्थ भावनम या भावनेने तो नामजप करायला हवा करावा असं ते म्हणतात. एवढं समजलं नाही तरी चालेल, नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीला एवढं समजलं नाही तरी चालेल. त्याच्या समोर धनुर्धारी राम उभा आहे आणि तो देव आहे एवढं त्याला समजलं तरी चालेल. त्यांनी नाम घ्यावं ते वारंवार त्याच्यापाशीच परत येतं. जसे कोणतेही विचार विकार आपल्यापाशीच परत येतात तसं ज्या ज्या विचारामध्ये कोणताही विषय नाही. नामस्मरणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे नामस्मरण ही गोष्ट विषयांपासून मुक्त आहे. तुमच्या इंद्रियांना लक्षात येणारा कोणताच विषय नामामुळे प्रतीत होत नाही. असं असल्यामुळं नामाच्या विचारामुळे किंवा नाम घेण्यामुळे जर काही घडत असेल तर तुमचं चित्त जड होण्यापासून वाचतं, विषय समोर येतच नाही, विषयाचं स्मरणच होत नाही. ते म्हणाले की काही काही मंडळी म्हणतात की नाम घेत असताना आमचं चित्त फिरतं, आम्ही त्या नामावर एकाग्र होऊ शकत नाही, आम्ही विचार करत राहतो, कधी कधी विषयाचेही विचार येतात पण तेही कमी होतील नाम घेतानाच. किंवा त्याकरता स्वतंत्र मन आवरण्याचाही अभ्यास करावा. जसं गोंदवलेकर महाराज ध्यानही करत असत आणि नामही घेत असत, मन आवरण्याचा ज्याला सराव आहे तो नामाच्या ठिकाणी मन एकत्र करू शकतो. ज्याला सरावच नाही म्हणून ही अडचण आहे की नाम घेताना मन फिरतं. स्वामीजी सांगतात जर योगाचा अभ्यास असेल, मन आवरण्याची कला साध्य असेल तर त्या कलेसहित नाम घेता येतं. मन आवरलेलं आहे, मन इकडं तिकडं फिरू शकत नाही आणि नाम घेतो आहे. असं ध्यान करणाऱ्या व्यक्तीला नाम घेणं सुलभ जातं तुलनेनी. पण नामामध्ये असं होतं की तुम्ही नाम घेत असताना त्या नामाचा विचार फिरून फिरून तुमच्यापर्यंत येतो. राम म्हणजे देव, तुम्ही देवाचं नाव घेत आहात. फिरून फिरून तुमच्यापाशी येतं, तुम्हाला कल्पना देखील नसते. पण हळूहळू नामस्मरे निरंतर ते जाणारे पुण्य शरीर महादोषांचे गिरीवर राम नामे नासती असं होतं, आपोआप होतं। हे जे आपोआप होतं त्याला बलिष्ठ तर्क आहे, आपोआप काहीही जगात घडत नाही। तुम्ही तसंच पेरलेलं असतं, तुम्ही निष्काम असता, तुमचा विचार परत तुमच्यापर्यंत येतो। तुकाराम महाराज म्हणतात, देव पहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो। तसे नाम घेणाऱ्या व्यक्तीला पुढे पुढे मोठा आत्मविश्वास प्राप्त होतो की आपण रामस्वरूप आहोत, राम राम म्हणता रामची होईसे, असा भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो। गुलाबराव महाराज आणि गोंदवलेकर महाराज यांची शास्त्र चर्चा झाली। गुलाबराव महाराजांचं असं म्हणणं होतं की नाम घेणारा आपण रामरूप आहोत अशा भावनेत हवा, आपण परमात्मा आहोत अशा भावनेत हवा, ज्याचं नाम घेतो आहोत तो परमात्मा आहे अशी भावना असावी। आणि नामाच्या योगाने, प्रत्येक नामाच्या योगाने नामधारक आपण परमात्मा या भूमिकेमध्ये जर येईल तरच नामस्मरण उपयोगाला पडेल असं गुलाबराव महाराज म्हणाले। तर गोंदवलेकर महाराजांचं असं म्हणणं होतं की त्याला समजो न समजो नाम घेणारा परमात्मा असा भाव त्याच्या ठिकाणी नसला तरी चालेल। ज्याचं नाम घेतो आहोत तो अक्षर अविनाशी अव्यय निराकार सच्चिदानंद या जगाचा अधिष्ठानभूत असणारा जन्म मरण रहित असं त्याला नाही समजलं तरी चालेल असं महाराजांचं म्हणणं होतं। त्यांनी श्रद्धेने नाम घेत जावं, श्रद्धेने नाम घेताना हळूहळू इप्सित परिणाम साधल्याखेरीज राहणार नाही। आणि ही जी शास्त्र चर्चा होती ती शंकराचार्यांच्या समक्ष झाली, ते त्याचा निवाडा करायला होते। तर शंकराचार्यांनी असा निवाडा केला की गुलाबराव महाराज जे म्हणतात त्या विचाराला बरंच वजन आहे, जर इतकं समजून नामस्मरण कोणी केलं तर फारच उत्तम। पण गोंदवलेकर महाराज म्हणतात त्या पद्धतीने जरी कोणी नामस्मरण केलं तरी देखील हळूहळू तो सुरुवातीला नेणता असला तरी जाणता होणं हे शक्य आहे, कारण अशी चिकार उदाहरणं आहेत असं घडतं। याचं कारण तो विचार फिरून तुमच्यापाशीच येतो। तुम्ही राम राम असं म्हणत असताना तुम्ही रामस्वरूप होता, मानसशास्त्रीय प्रयोग आहेत की कोणी सांगितलं की मी येईपर्यंत मय म्हैसा हूं अशा प्रकारचं चिंतन करत बस आणि मग ते 5-6 वर्षांनी परत आले, तो चिंतन आणि नाम तशा प्रकारचा शब्द उच्चारत होता आणि ते म्हणाले की बाहेर ये, माझी शिंगा अडकायत ना म्हणाला, मी बाहेर कसा पडणार। म्हणून आपण ज्याचं चिंतन करतो त्या चिंतनाशी तद्रूपता पावतो। समजून नाही घेतलं तरी देखील सर्वसामान्यांना जर एवढी कुवत नसेल तर त्यांनी सुरुवात करावी, हे महाराजांचं जे म्हणणं आहे त्याच्यात ही दम आहे असं शंकराचार्य म्हणाले। हे भजन रत्न आहे आणि नामस्मरणाचं एक वैशिष्ट्य आहे की नामस्मरण हे ज्याचं नाम आपण घेतो आहोत त्याच्याशी लीनता सुचवतं, त्याला महत्ता देतं असं असल्यामुळं नामस्मरण केल्यानंतर आता एवढं नाम घेतलं आता हे ईश्वर चरणी अर्पण करावं, तर ते नाम घेत असतानाच तो ईश्वर चरणी अर्पण करत असतो, नामस्मरणाच्या पश्चात देखील त्याचा तसा नम्र भाव असतो। चिंतन करणाऱ्याला सांगायला लागेल की हे ईश्वर चरणी अर्पण करायचं अहंता टाकण्यासाठी, एखाद्याला ध्यान मार्गाला सांगायला लागेल की तू ध्यान केलंस बोधावर आलास पण आता जरा व्यवहारात जेव्हा सगळ्याच विकार आणि भावना तुझ्यापाशी परत येणार आहेत तेव्हा तू ईश्वरालाही मान, ईश्वर चरणी अर्पण कर, म्हणजे अहंतेपासून वाचशील. पण नामस्मरण करणारा आहे तो मुळातच प्रत्येक नामाबरोबरच नम्र असल्यामुळं, भक्तीच्या भावनेमुळं असल्यामुळं, भावनेत असल्यामुळं तो नामस्मरण त्याच्या पश्चात देखील त्याची तीच भावना कायम राहील, म्हणजे तो ईश्वरीच अर्पण करेल, त्यांनी करावं देखील आणि तो करेल अशी अपेक्षाही आहे. आयुष्य हे जी रत्नपेटी माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पणिया लुटी आनंदाची करावी. अशा प्रकारे सहज अवस्था, चिंतन, ध्यान आणि नामस्मरण या ज्या साधना आहेत तर यांना ते भजनरत्न असं म्हणतात. अजूनही पुष्कळ भजनरत्न आहेत, प्रार्थना आहे, पूजा आहे, श्रवण आहे, आपण यथाकाल पाहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.